कलशेखराज पत्र अध्याय 4 धन्यानो तुम्हास ही स्वर्गात धन्य आहे हे लक्षात ठेवून तुम्ही आपल्या दासाबरोबर न्यायाने व समतेने वागा. प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत राहा. आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा असे की कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधात आहे ते सांगावेस देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे. म्हणजे मला जसे सांगितले पाहिजे तसेच मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे. माझ्या प्रिय बंधू तुकिक प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास हा माझ्याविषयी सर्व गोष्टी तुम्हास कळविल. मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे पाठवले आहे की म्हणजे आमच्याविषयीच्या सर्व गोष्टी त्याने तुम्हास कळवून तुमच्या मनाचे समाधान करावे. मी त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे. ते तुम्हास येथील सर्व गोष्टी कळवतील. माझा सोबतीचा बंदीवान अरिस्तखर तुम्हा सलाम सांगतो. तसाच बर्नबाचा भाऊबंद मार्क हाही तुम्हा सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. युस्त म्हणलेला येशू हाही तुम्हा सलाम सांगतो. सुंता झालेल्यापैकी हेच मात्र देवाच्या राज्यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याद्वारे माझे सांत्वन झाले आहे. ख्रिस्त येशूचा दास एप्रफास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हा सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे. तुम्हासाठी व जे लावधिकयात व हेरापल्लीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे अशी त्याच्याविषयी मी साक्ष देतो. प्रिय वैद्य लूक आणि देमास हे तुम्हास सलाम सांगतात. लावधिकयातील बंधू आणि नुपा व तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम द्या. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लावधिकयातील मंडळीतही वाचले जावे आणि लावधिकयाकडील पत्र तुम्हीही वाचावे. आर्किपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हाबरोबर कृपा असो.